नमस्कार श्रोते हो, आज आपल्या मराठी वैभवच्या व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये मौक्तिक कुलकर्णी आलेला आहे आणि त्यांनी एक साहस केलं, म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये मोटरसायकलनी 5,000 मैलाचा प्रवास केला आणि तो 5-6 आठवड्यात संपवला आणि त्याच्यावरती घोस्ट ऑफ जे म्हणून एक पुस्तक प्रसिद्ध केलं. तर आपण त्याच्याशी ओळख करून घेऊया आणि त्याच्या पुस्तकाची पण ओळख करून घेऊया. मौक्तिक, वेलकम टू मराठी वैभव.
थँक्यू.
तर काय, मला असं वाटलं की कदाचित तुमच्यापैकी काहींनी ईट प्रे अँड लव हे पुस्तक वाचलं असेल एलिझाबेथ गिलबर्टचं, तर स्वतःला शोधण्यासाठी एकट्याने साहस म्हणून परदेश प्रवास करायचा आणि आपली दृष्टी रुंदावायची, नवीन अनुभव घ्यायचे, नवीन ओळखी करायच्या, अशी एक नवीन प्रथा निर्माण झालेली आहे. तर त्याप्रमाणे स्वतःला शोधण्यासाठी मौक्तिकनी एक साहस केलं आणि साऊथ अमेरिकेची मोटरसायकलनी टूर केली. तर मौक्तिक, मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तू हा जो देश आहे चिली, अर्जेंटिना आणि पेरू, हे का निवडलेस आणि मोटरसायकलनीच का निवडलीस, त्याच्याबद्दल काही सांगू शकशील का?
तसं मोटरसायकलने का निवडलं हा सोपा प्रश्न आहे. मी मोटरसायकल डायरीज म्हणून जो पिक्चर प्रसिद्ध झालेला आहे तो पाहिला ग्रॅज्युएट स्कूलमध्ये असताना, आणि साऊथ अमेरिकेत कुठेतरी मोटरसायकल चालवून आलं तर मजा येईल म्हणून मी मोटरसायकलने करायचं ठरवलं. पेरू, चिले आणि अर्जेंटिना, म्हणजे एक चिलेमध्ये माझी मैत्रीण राहते, ती ऍक्च्युली माझ्याबरोबर ग्रॅज्युएट स्कूलमध्ये काम करायची. तिच्याशी थोडं बोललो फोनवर निघायच्या आधी, आणि चिलेच्याच आसपास कुठेतरी जाऊ म्हणून पेरू आणि अर्जेंटिना. आणि अर्जेंटिनामध्येच चे गेवारा जन्मला आणि वाढला असल्यामुळे अर्जेंटिना तर ठरलं, आणि मग पेरूची जरा माहिती काढली तर तिथे माचू पिचू जे आहे, जी ती इंकांची इंका लोकांची जुनी सिटी जी आहे, तर ती पण होईल असा विचार करून पेरू, चिले आणि अर्जेंटिना हे देश ठरवले होते.
म्हणजे जो चे गुवारा हा जो क्रांतिकारक होऊन गेला, तर त्याचे स्टेप्स रिट्रेस करायचा असा तुझा उद्देश होता का?
नाही, असं अगदी सगळा त्याने केलेला प्रवास एक्झॅक्टली रिट्रेस करायचा असं नाही, पण काही काही ठळक गोष्टी की बुवा, एक तो अर्जेंटिनामध्ये, आता आपल्याकडे अमेरिकेत जसं रूट 66 आहे तसं अर्जेंटिनामध्ये एक रूट 40 आहे, की ज्याच्यावरनं त्याने बराच चे गेवाराने प्रवास केला होता, तर बुवा थोडंफार त्या रस्त्यावर जाऊन यावं. आणि मग तो जिथे वाढला, कोर्दोबाच्या जवळ एक छोटस अल्ताग्राफिया म्हणून गाव आहे, तो तिथे वाढला, तर मग तिथे जाऊन यावं, अशा एक दोन गोष्टी तरी अर्जेंटिनात असताना करून याव्या असा साधारण विचार केला.
ओके. दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की तुला तिथली भाषा येत होती, म्हणजे स्पॅनिश, आणि तिथे तू प्रथमच जात होता आणि तिथे फार लोक ओळखीचे होते असं नाही, ते हे मोठं साहस होतं. तर तुला स्वतःला शोधण्यासाठी तिकडे जायचं होतं आणि नवीन अनुभव यावेत, नवीन ओळखी व्हाव्यात असं जे होत होतं, त्याच्यासाठी तू गेला होतास तिकडे, तर तू जे शोधत होतास ते तुला मिळालं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यातल्या काय इन्साइट्स मिळाल्या आणि तुझा दृष्टिकोन कसा रुंदावला हे थोडक्यात सांगू शकशील का?
जरूर. तसं पाहिलं तर मी असं इन पर्टिक्युलर काही शोधण्यासाठी गेलो नव्हतो. एक आता एलिझाबेथ गिलबर्ट प्रमाणे आयुष्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या घडत होत्या, पण 2-4 गोष्टी जरा खटखट होत्या. आणि आपलं जे रुटीन आयुष्य आहे ते सोडून जरा थोडस काहीतरी वेगळं करावं या दृष्टीने मी निघालो होतो, पण बऱ्याचशा अनपेक्षित गोष्टी ज्या घडल्या माझ्या प्रवासात, त्याच्यामुळे शिकण्यासारखं तर बरंच मिळालं. म्हणजे अगदी सिम्पल गोष्टी म्हणजे आता एक बेसिक ह्युमन नेचर जे असतं ते तुम्हाला भाषा जरी माहिती नसली तरी ते विशेष बदलत नाही हे एक लक्षात आलं. आणि तसं पाहिलं तर साऊथ अमेरिकन कल्चर्स बद्दल स्पेशली सांगायचं म्हणजे ते काही काही गोष्टी ज्या घडल्या माझ्या प्रवासात त्याच्यावरनं मला जाणवलं की अरे हे हे कल्चर भाषा सारखी नसली तरी बरेचसे भारतीय कल्चर सारखेच आहेत.
झुलट मिलट झुलट आहे.
हा मिळत जुळतात आणि अमेरिकन कल्चर पेक्षा वेगळे आहेत ते. म्हणजे जे मला भारतातनं अमेरिकेत आल्यावर जे जाणवलं होतं की अरे हे आपल्या भारतीय संस्कृतीपेक्षा किती वेगळं आहे, तसंच मला साऊथ अमेरिकेत गेल्यावर जाणवलं की अरे हे पण अमेरिकेपेक्षा वेगळं आहे आणि भारतीय संस्कृती सारखं आहे जास्त. तर त्या गोष्टी बऱ्याच म्हणजे अनपेक्षितपणे नोटीस केलं मी.
बरोबर,
तिथे असताना
मला वाटतं तू असं म्हणतोस की तो भारतीय संस्कृती जी आहे ती थोडी ग्रुप ओरिएंटेड आहे, म्हणजे आणि ही अमेरिकन संस्कृती जी इंडिव्हिज्युअलिस्टिक किंवा जरा म्हणजे पर्सनॅलिटी किंवा इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे थोडी, तर तसं ही जी साऊथ अमेरिकेची कल्चर जी आहे ती ग्रुप ओरिएंटेड आहे असं तुला जाणवलं. बरोबर
बरोबर. हा ग्रुप ओरिएंटेड म्हणा, फॅमिली ओरिएंटेड म्हणा, तर ते तर अगदी जाणवण्यासारखं आहे. आणि म्हणजे अमेरिकेत थोडं असं झालं की इंडिव्हिज्युअलिस्टिक इतके असतात लोक की सोसायटी पासून जितकं जमेल तितकं दूर राहू आपण, ही एक जी भावना अमेरिकेत दिसून येते. तर त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट भारतात म्हणा किंवा साऊथ अमेरिकेतही दिसून येतं की आपण कोणाला मदत करू शकू का, आपण कोणी कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये असेल, संकटात असेल, तर त्याला आपण त्याच्यातनं बाहेर कसं काढू शकतो. आणि म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काही फायदा व्हावा या दृष्टीने नाही, पण हा माणूस खरंच प्रॉब्लेम मध्ये आहे तर त्याची मदत व्हावी म्हणून आपण त्याला काहीतरी त्याच्यासाठी आपण काहीतरी करू असं. तर ते अगदी जाणवण्यासारखं आहे. म्हणजे
तुला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की बरेचसे आमचे जे श्रोते आहेत त्यांची मुलं आहेत ती कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये वगैरे आहेत आणि स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम मध्ये ती परदेशात काही काही जण जाऊ इच्छितात, तर पालक जरा थोडेसे हेजिटेट होतात की ही मुलं एकटी राहतील का, चांगलं म्हणजे त्यांचं व्यवस्थित होईल ना तिकडे, आणि मुलांना खूप उत्साह असतो, तर असे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम मध्ये मुलांनी जावं की न जावं ह्याच्याबद्दल तुला काय सांगावं असं वाटतं?
बरोबर. हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण तसं पाहिलं तर बहुतेक आता जे भारतीय अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत किंवा आम्ही पण, आमचं म्हणजे बाय डिफॉल्ट स्टडी अब्रॉड झालेलं आहे की भारतात इतक्या चांगल्या युनिव्हर्सिटीज नव्हत्या, त्याच्यामुळे कॉलेज संपल्यानंतर अमेरिकेतच यायचं शिक्षणासाठी.
बरोबर.
पण त्याच्यात सांगण्यासारखं एक असं आहे की तुमच्या पर्सनॅलिटी प्रमाणे केव्हा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम करावा हे बहुतेक थोडं बदलेल. आता मी पण स्वतः जेव्हा 17-18 वर्षाचा होतो किंवा पहिलं वर्ष कॉलेजमधलं किंवा दुसरं वर्ष कॉलेजमधलं, तेव्हाची माझी जी पर्सनॅलिटी होती ती आतापासनं कम्प्लिटली वेगळी आहे, ते मला स्वतःला जाणवतं. तर आय थिंक तुमच्या पर्सनॅलिटी प्रमाणे यु नो काही काही लोकांना कॉलेजच्या पहिल्या दुसऱ्या वर्षात त्याचा जास्त फायदा होईल, किंवा काही काही लोकांना यु नो शेवटच्या वर्षी किंवा इव्हन कॉलेज संपल्यानंतर जास्त फायदा होईल असं जरा मला वाटतं. आता त्याच्यात एक उदाहरण द्यायचं म्हणजे माझीच चुलत बहीण जी इथेच राहिली आणि जन्मली आणि इथेच राहिली वाढली, तिने कॉलेज संपल्यानंतर एक वर्ष स्पेन मध्ये घालवलं, म्हणजे ती इंग्लिश टीचर म्हणूनच गेली आणि एक अख्खं वर्ष तिने स्पेन मध्ये घालवलं. तर आय थिंक तसाही ऑप्शन असतो, पण रिगार्डलेस ऑफ तुम्ही केव्हा करता आणि कुठे जाता आय थिंक ते जाणं फार महत्वाचं आहे.
बर, आपण आता आपल्या मुलाखतच्या शेवटच्या भागात आलेलो आहोत, तर आमचे जे श्रोते आहेत त्यांना तुला काही संदेश द्यायचा आहे का?
संदेश द्यायचा म्हणजे आता एक गोष्ट मला या प्रवासात एक अशी जाणवली की अनसर्टन्टी आयुष्यात जी असते त्याला घाबरण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे आपला आपलं जरा एक आपली मराठी पर्सनॅलिटी म्हणा किंवा आपला मराठी माइंडसेट ज्याला म्हणतात
कॉन्झर्वेटिव्ह,
हा जरा कन्झर्वेटिव्ह, की बुवा एक आपलं मोठ्या कंपनीत कुठेतरी जॉब मिळाला तर चलावं, तिथे सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे, हे आहे. तर ते सोडून तुम्ही जेव्हा असा काहीतरी प्रवास करता तेव्हा साधारण असं लक्षात येतं की ते मी जसं म्हणलं असं ह्युमन नेचर हे असे बदलत नाही.
बरोबर.
आणि अनसर्टन्टी असल्यावर त्याचं काय करावं किंवा त्याच्यातनं काय मार्ग काढावा, काय तोडगा काढावा, या गोष्टी ज्या अशा प्रवासातनं शिकायला मिळतात त्या तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यातही फार उपयोगी होऊ शकतात. आता याचं माझं मला स्वतःलाच ते आता स्टार्टअप कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे जाणवतं की अशा स्टार्टअप कंपनीज मध्ये इतक्या गोष्टी असतात की ज्या चुकू शकतात आणि तुमची कंपनी बंद पडू शकते, पण तरी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्या अनसर्टन्टी मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, सगळ्यात प्रायोरिटाइज करणं ज्याला म्हणतात की या 100 गोष्टी आहेत त्याच्यापैकी आता कोणत्या 5 गोष्टींवर लक्ष देणं
प्रायोरिटाइज. बरोबर.
हा, तर ही गोष्ट मला फार शिकायला मिळाली या प्रवासातनं आणि या एक्सपिरियन्स मधनं की आयुष्यात अनसर्टन्टी येणारच आहे. आणि इनफॅक्ट आपल्या या सगळ्या श्रोत्यांपैकी तुम्ही पण तुमच्या आयुष्यात यु नो इफ यू लुक बॅक आणि पाहिलं तर तुम्हाला जे प्रसंग लक्षात राहतात हे सगळे अनसर्टन्टीचे प्रसंग लक्षात राहतात.
बरोबर.
तर त्याच्याशी कसं डील करावं हे त्या प्रवासातनं मला शिकायला मिळालं आणि म्हणून जितकं जमेल तितकं लोकांनी प्रयत्न करावा असा प्रवास करण्याचा किंवा असे एक्सपिरियन्स मिळवण्याचा. म्हणजे प्रवास करायचीच गरज नाही, पण तुम्ही स्वतः काहीतरी बिझनेस चालू करू शकता किंवा तुम्ही स्वतः काहीतरी जिथे अनसर्टन्टी आहे असं काहीतरी करू शकता आणि त्याच्यावर बरंच तुम्हाला आयुष्यात शिकायला मिळेल असं मला वाटतं.
तुला म्हणायचं की तुमच्या बॉक्स मधून जरा बाहेर पडून थोडी रिस्क घेऊन थोडी अनसर्टन्टी फेस करून थोडं साहस करा.
बरोबर.
त्याचे जे समस्या येतील त्या उकलत जातील आणि त्यातून तुमची ग्रोथ होईल आणि तुम्हाला आणखीन फायदा होईल असं तुला म्हणायचं आहे.
बरोबर. हा, म्हणजे तुम्ही जी काय रिस्क घ्याल त्याच्यातनं तुम्ही सक्सेसफुल व्हाल याची तर कोणीच गॅरंटी देऊ शकत.
बरोबर. बरोबर.
पण ते सक्सेसफुल नाही झालं तरी आयुष्यात तुम्हाला जे शिकायला मिळेल त्या एक्सपिरियन्सनं ते त्याच्यामुळे पुढे जाऊन अगदी नक्की फायदा होईल असं मला वाटतं.
बर, थँक्यू व्हेरी मच भौतिक, तू आज इकडे आमच्या स्टुडिओमध्ये आलास आणि आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला खात्री आहे की आमचे जे श्रोते आहेत त्यांना तुझं पुस्तक जरूर वाचावं असं वाटेल. धन्यवाद.
जरूर. धन्यवाद.